कमरिया दुखे या फिर कुछ भी हो, महाराष्ट्राची आपली गरज ओळखूनच आपली जी एक मैत्रीण आहे ना, तिचा आता मला कॉल आला होता आणि ती गेली होती आज श्रमदान करायला. तिच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राच्या गरजा काय आहेत ऐकूयात ना तिच्याच कडनं. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर महक आपके साथ है. एमएच 935 में आज महाराष्ट्र दिवस आहे आणि त्याचबरोबर कामगार दिवस सुद्धा आहे. फक्त गरजा महाराष्ट्र म्हणून चालत नाही, त्यासाठी काहीतरी करावं लागतं, हातपाय हलवावे लागतात आणि तसेच बरेचसे असे सुजाण नागरिक आहेत आपल्याकडे, शिकलेले लोक आहेत आणि ते खरंचच त्या दृष्टीने काम सुद्धा करतात. असंच एक जण आता माझ्यासोबत आहे, फोन आला होता मला, बघूयात ना काय म्हणणं त्यांचं, काय गरजा आहेत महाराष्ट्राच्या.
हाय, मी नमिता बोलते.
हाय नमिता, काय म्हणणं आहे तुझं, काय गरज आहेत महाराष्ट्राच्या?
आज कामगार दिनाचं औचित्य साधून आम्ही इथे आज गेले होते श्रमदान करण्यासाठी. तर तिथली सिच्युएशन बघून एकंदरीत असं वाटलं की आज म्हणजे दुष्काळाची स्थिती बघता पाणी ही मला अशी जास्त गरज वाटते आणि त्याचबरोबर पाणी आणि नोकरी अशा दोन्ही गोष्टी मला इम्पॉर्टंट वाटतात. आजकाल एवढे तरुण शिकलेले आहेत सगळीकडे, आपण सुशिक्षित तरुण पाहतोय तसेच सुशिक्षित बेरोजगारही पाहतोय.
राईट.
तर आपण ह्या बेरोजगारांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी जर चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या तर हे जे नको त्या मार्गाला गेलेले आज तरुण आहेत किंवा आपले जे फ्रेंड्स आहेत तर त्यांचं काहीतरी, त्यांच्या आयुष्यात काहीतरी अजून चांगल्या गोष्टी घडू शकतात. दोन्ही जर गोष्टी आपण आपला स्वार्थ साधून केला तर त्याचा फायदा आपल्याला आणि तसंच आपल्या देशासाठी पण आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करतोय.
एक्झॅक्टली. शिकलेले लोक जे आहेत ना, आता ही जी आहे मुलगी ती इंजिनिअरिंग झालेली आहे, सध्या जॉब करते, एका दिवसाची तिला सुट्टी मिळाली आहे, पण तरी सुद्धा आजच्या दिवशी आपल्या देशासाठी तिचं कर्तव्य म्हणून ती श्रमदान करायला गेली होती. कारण की पाणी आणि नोकरी या दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत, त्या आहेत महाराष्ट्राच्या गरजा. तुमचं मत काय आहे की काय आहेत आपल्या महाराष्ट्राच्या गरजा? जेव्हा आपण गरजा महाराष्ट्र म्हणतोय त्या महाराष्ट्राचा अभिमान आपण करतोय, पण काय आपल्या गरजा पूर्ण होत आहेत का? तुमचं मत काय आहे सांगा. डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बस जाते रहो, मैं है आपके साथ.